सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:36 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड मॉर्निंग नंबर वन में थॉट ऑफ द डे का वक्त हो गया है. थॉट ऑफ द डे विचार स्विचार. आणि याच विचारांमध्ये बोलण्याबद्दलचं आत्ता जस्ट आपण गाणं ऐकलं. आणि बोलणं ही जी गोष्ट आहे ही खरंच आयुष्यात खूप जास्त महत्वाची असते. डेफिनेटली प्रत्येकाला आयुष्यात असा अनुभव नक्कीच असेल की आपल्या तीक्ष्ण बोलण्यामुळे काहीतरी विचित्र परिस्थिती मनावरती ओढवली. त्यामुळे बोलणं जर असं सावरा, जरा शब्दांची धार कमी करा, जिंदगी खूबसूरत हो जाएगी, प्रेम रतन धन आप पाओगे. इसी गाने को आपको सुनाते हैं सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.